नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगरसह नाशिक आणि सोलापूर इथं कांदा बँक सुरू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. प्रशासकीय यंत्रणेला समन्वयातून नियंत्रणाच्या सूचना. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी प्रकारात भारताच्या महिला तिरंदाज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. राज्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथं तातडीनं कांदा बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. या बँकांच्या उभारणीसाठी औद्योगिक विकास महामंडळ, पणन विभाग तसंच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपलब्ध जागांचा वापर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीला पणन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथं हिंदुस्तान अॅग्रो संस्थेच्या माध्यमातून कांदा महाबँकेला सुरुवात होत आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गालगत सुमारे 10 ठिकाणी कांदा बँक प्रस्तावित असून त्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील सायबर सुरक्षा अधिक भक्कम करून सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनिक यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत महाराष्ट्र युवा सायबर सुरक्षा उपक्रम तसंच व्हॉट नाऊ संस्थेच्या हेल्पलाईनचं उद्घाटन सोनिक यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्याच्या पोलीस विभागाची सायबर गुन्ह्यांमध्ये मदतीसाठी 1930 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू आहे. तसंच व्हॉट नाऊ संस्थेनं देखील 90 19 115 115 ही हेल्पलाईन सुरू केली आहे. ऑनलाईन व्यवहारात फसवणूक झाल्यास या हेल्पलाईनवर तक्रार करावी तसंच संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी असं आवाहन सौनिक यांनी केलं आहे. राज्यात विविध भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि पुण्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहकार्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसामुळे कल्याण मुरबाड रस्ता तसंच उल्हास नदीवरचा रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. जिल्ह्यातले 65 मार्ग आणि 81 बंधाऱ्यांवर पुराचं पाणी आल्यानं निम्म्या जिल्ह्यातली वाहतूक ठप्प झाली आहे. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महाड, रोहा, पाली, नागोठणे इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोणावळ्यात जोरदार पाऊस कोसळत असल्यानं खोपोली खालापूर परिसर जलमय झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक नदी नाल्यांना पूर आला. अनेक प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 395 मिलीमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस खरीप पिकांना लाभदायक असून जिल्ह्याची पाणी पातळी उंचावण्यास उपयुक्त ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी प्रकल्प 83% भरला आहे. बंधाऱ्याचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येतील त्यामुळे संबंधित गावांनी सतर्क राहण्याचा इशारा नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे तिथलं बचाव कार्य वेगानं सुरू असून नागरिकांनी देखील आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीचे पास हे थेट शाळेत वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत आतापर्यंत 4,03,294 पास वितरित करण्यात आले आहेत. महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी ही माहिती दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 10वे सामुदायिक रेडिओ पुरस्कार आज जाहीर केले. यामध्ये सांगलीच्या येरलावाणी केंद्राच्या कहाणी सुनंदाची या कार्यक्रमानं मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रकारात पहिला पुरस्कार पटकावला आहे. धाराशिव इथं झालेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज पहाटे वसई इथं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. दिब्रिटो यांची आनंदाचे अंतरंग, ओयासिसच्या शोधात, तेजाची पावले, सृजनाचा मोहर आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केलं. आज सायंकाळी वसईत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. दिब्रिटो यांच्या निधनानं सामाजिक, साहित्यिक, पर्यावरण आणि आध्यात्मिक क्षेत्राला जोडणारा दुवा आणि ज्येष्ठ मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर दिब्रिटो यांच्या निधनानं पर्यावरणवादी विचारांचा कृतिशील साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या. शासनाच्या आनंदाचा शिधा योजनेचा जवळच्या 3 ठेकेदारांना लाभ व्हावा या हेतूने निविदा तयार केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यासंदर्भात एक पत्र दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. शासनाची फसवणूक होणार नाही याकरिता आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात याव्यात अशी विनंती दानवे यांनी या पत्राद्वारे केली आहे. परभणी पोलीस दलाच्या मोटार विभागाच्या वतीनं शी व्हॅन तयार करण्यात आली आहे. या आधुनिक वाहनात पोलीस दलातल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आज या व्हॅनचं उद्घाटन केल्यानंतर याबाबत अधिक माहिती दिली.
शी व्हॅन ही आमच्या महिला अधिकारी आणि अंमलदार भगिनींसाठी तयार करण्यात आलेली आहे. आमच्या महिलांना जेव्हा बाहेर बंदोबस्तासाठी जातो त्यावेळेस त्यांना स्वच्छतागृहाची उपलब्धता नसते, अतिशय त्यांचे हाल होतात आणि ते पाहून या समस्येवर उपाय म्हणून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी यावर विचारमंथन करून आणि हे संशोधन करून आपल्या इथे ही व्हॅन बनवण्यात आलेली आहे आणि ही प्रत्येक बंदोबस्ताला आमच्या महिला अंमलदारांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी पुरवलं जाईल. या सर्व सुविधा आहेत आणि ही सर्वकडे जिल्ह्यात कुठेही जाऊ शकते अशा प्रकारे याची निर्मिती करण्यात आली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात भारताच्या महिला तिरंदाजांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या स्पर्धेच्या पुढच्या फेऱ्या 28 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. दरम्यान ऑलिम्पिकचं औपचारिक उद्घाटन उद्या होणार आहे. ऑलिम्पिकसाठी भारताकडून 117 खेळाडू सहभागी झाले आहेत. यात अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 29, नेमबाजीत 21, बॅडमिंटनमध्ये 7, तिरंदाजी आणि कुस्तीत प्रत्येकी 6 अशा प्रमुख क्रीडापटूंचा समावेश आहे. यापैकी स्टीपल चेसमध्ये बीडचा अविनाश साबळे, तिरंदाजीत प्रवीण जाधव, बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी, नेमबाजीत स्वप्नील कुसळे, उंच उडीत सर्वेश कुशारे या महाराष्ट्रातील 5 खेळाडूंचा समावेश आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी नोंदणी करण्यास इच्छुक पात्र नागरिकांना ऑनलाईन अर्ज तसंच ऑफलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह सेतू सुविधा केंद्रात संपर्क करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे. लातूर जिल्हा गृहरक्षक दल होमगार्डमधील रिक्त 143 जागा भरण्यासाठी 26 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगरसह नाशिक आणि सोलापूर इथं कांदा बँक सुरू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, प्रशासकीय यंत्रणेला समन्वयातून नियंत्रणाच्या सूचना. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात भारताच्या महिला तिरंदाज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.